श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सहाव्या अध्यायाच्या 14 श्लोकापर्यंत निरूपण ऐकलं। मागच्या भागात कुंडलिनी शक्तीची विस्तृत चर्चा आली। अजूनही हा भाग बराच उरलेला आहे आणि हे एक अद्भुत ज्ञान आहे अष्टांग योगाचं आणि या नाथ वैष्णव संप्रदायाचं हे ज्ञान स्वतःमध्ये युनिक असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित समजणे आवश्यक आहे। तर आता 14 श्लोकापर्यंत झाल्यानंतर आज 15व्या श्लोकापासून हा भाग पुढे आपण सुरुवात करू। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। युञ्जन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शान्तिं निर्वाण परमां मत्संस्थामधिगच्छति। मनाचे नियमन केलेला व याप्रमाणे मनाला सदा युक्त करणारा योगी जिचे परिवसान मोक्षामध्ये आहे अशी मत्स्वरूप शांती स्वतः प्राप्त करून घेतो। आता हा श्लोक सुद्धा फार महत्त्वाचा श्लोक आहे। गीतेतील श्लोकाचे सरळ शब्दार्थ घेतले तर फक्त मनाचे नियमन करण्याची गोष्ट यात आलेली आहे आणि मनाचे नियमन करून शांतीपर्यंत जाण्याची गोष्ट या श्लोकामध्ये दिलेली आहे। पण याचा वास्तविक जीवनात काय अर्थ आहे आणि कशा प्रकारे हे प्राप्त करून घेता येईल याचं अत्यंत प्रॅक्टिकल ज्ञान माऊली या श्लोकाच्या निरूपणाच्या माध्यमातून देणार आहे। याचं निरूपण पण फार मोठं आहे त्यामुळे याचे सुद्धा आपण दोन भाग करूया। सुरुवात करूया। ऐके शक्तीचे तेज लोपे तेथ देहीचे रूप हारपे मग तो डोळ्यांची माजी लपे जगाचिया एरवी आदिलाची ऐसे सावयव तरी असे परी वायूचे का जैसे वळीले होय ना तरी कर्दळीचा गाभा बुंथी सांडोनी उभा कावयवची नभा निवडला तो तैसे होय शरीर तई ते म्हणीजे खेचर हे पद होता चमत्कार पिंडजनी देखे साधकूनी घोनी जाये मागा पाऊलांची ओळ राहे तेथ ठाई ठाई होये हे अणिमादिक परी तेणे काय काज आपणया अवधारी ऐसा धनंजया लोपाथी भूतत्रया देहीचा देही पृथ्वी ते आप विरवी आपाते तेज जिरवी तेजाते पवनु हरवी हृदया माजी पाठी आपण एकला उरे परी शरीराचे नी अनुकारे मग तो ही निगे अंतरे गगना मिळे। अर्जुना ऐक, कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते तेव्हा देहाचा आकारच नाहीसा होतो। म्हणजे देह हा पूर्ण वायुरूप बनतो, वायू आकाश अग्नी, तो याप्रमाणे सूक्ष्म झाल्यामुळे मग त्या योग्याला लोकांच्या डोळ्यातच लपता येते। खूप महत्त्वाची गोष्ट सांगतात कारण जे मर्म माऊलींनी सांगितलं की या पंचमहाभूतांनीच पंचमहाभूतांचा लय करायचा आणि ते कुंडलिनी जागरण करून शक्य आहे, ध्यानाच्या माध्यमातून ते शक्य आहे। यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी या मार्गाने जाऊन हे शक्य आहे। जशी जशी या मार्गात प्रगती होत जाईल, तसे तसे आपण हे अनुभवू शकू। आणि कुंडलिनीचे तेज एकदम जसे वीज चमकते आणि गायब होते, तशी ही हे कुंडलिनीचे तेज चमकते आणि लय पावते। असं परत परत झाल्यानंतर देहाचा आकारच लयास जातो, कारण प्रत्येक जेव्हा चमक निघते त्या त्यावेळी पंचमहाभूतांपैकी एका महाभूताला ते गळू लागते। आकार जरी शरीराचा दिसत असला तरी त्याच्यामध्ये पाच महाभूत नसतात। याप्रमाणे तो सूक्ष्म होत जातो, तो देह त्यातून एक एक तत्व कमी होत जाते आणि देह शेवटी अत्यंत हलका होऊन जातो, आणि इतका हलका होतो की मग तो लोकांच्या डोळ्यात सुद्धा लपू शकतो। वास्तविक तो देह पूर्वीप्रमाणेच सावयव असतो, त्याला दोन हात दोन पाय तोंड सगळंच काही असते, परंतु आता तो देह जसा वायूचाच बनलेला आहे असा होतो, कारण त्यातून त्यातून जल आणि पृथ्वी हे तत्व निघून गेले असतात आणि नंतर अग्नी आणि आकाश हेही तत्व संपलेले असतात, फक्त वायू तेवढा शिल्लक असतो। जसा केळीतील पोकळीवरील सोपटे काढून टाकून ती पोकळी जशी उभी करावी किंवा आकाशालाच अवयव उत्पन्न व्हावेत असा तो दिसू लागतो। असे ज्यावेळेस शरीर होते तेव्हा त्याला खेचर म्हणजे गगनविहारी म्हणतात। देहधारी लोकांमध्ये असे रूप होणे म्हणजे मोठा चमत्कार आहे। याचा अर्थ असा की असा साधक एका ठिकाणी बसून सूक्ष्म शरीराद्वारे कुठेही विचरण करू शकतो। असं म्हणतात की हिमालयाच्या उत्तुंग शिखरावर अजूनही असे योगी आहेत जे शरीरासहित हवेत तरंगू शकतात। आश्चर्य वाटते ना, पण यात आश्चर्याची गोष्ट नाही आहे, हे एकदम खरे आहे। जे शरीर आहे त्या शरीरासह ते हवेत तरंगू शकतात, शरीर न सोडता एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी विचरण करू शकतात। आणि म्हणून पूर्वीच्या काळात जे पोचलेले योगी होते ते हे सर्व करू शकायचे, एका ठिकाणी बसून दुसऱ्या ठिकाणची माहिती तुम्हाला सांगायची। पहा, साधक निघून गेल्यावर मागे जी पावलाची ओळ राहते तेथे ठिकठिकाणी अणिबाधिक सिद्धी उत्पन्न होतात, म्हणजे साधकाची जी भूमिका सिद्ध होईल त्या त्या ठिकाणी अणिमा गणिमा इत्यादी सिद्धी त्यास प्राप्त होत जातात। अणिमा गणिमा म्हणजे ज्यांना आपण सिद्धी म्हणतो, बसल्या ठिकाणी दुसऱ्याच्या मनात काय हे ओळखणे, बसल्या ठिकाणी लांबचं पाहणे, बसल्या ठिकाणी जमिनीच्या आतमध्ये कुठे द्रव्य लपलेलं आहे, कुठे सोन्याचा हंडा लपला आहे ते बसल्या बसल्या सांगणे, बसल्या ठिकाणी लांबची गोष्ट करणे, स्वर्गात काय चाललं आहे ते इथे बसून सांगणे, या सर्व सिद्धी ज्या आहे यांना अणिमा गणिमा सिद्धी म्हणतात। त्याच्या ठिकाणी या सर्व सिद्धी असतात। आणि असा साधक निघून गेला तरी त्याच्या पावलाची ओळ मागे राहते। याचा अर्थ जेव्हा इतक्या उच्च योग्यतेचा साधक समाधीस्थ होतो त्या ठिकाणी त्याचे सूक्ष्म शरीर विद्यमान असते, त्यांनी जी साधना केली होती त्या साधनेमुळे ज्या ज्या अणिमा गणिमा सिद्धी निर्माण झाल्या होत्या, ज्याचा त्यांनी वापर केलेला नसतो पण त्या निर्माण होतात, त्याच्या सूक्ष्म शरीराशी त्या जुळतात, आणि म्हणून अजूनही लोकांना त्या त्या ठिकाणी चमत्कार दिसतात। शिर्डीचे साईनाथ समाधी होऊन 100 वर्ष झालीत, अजूनही कोटी कोटी लोक त्या समाधीशी जुळलेले आहेत, कोटी कोटी लोकांची मनोकामना त्या समाधीपासून पूर्ण होते। अशी कितीतरी स्थळं, गजानन महाराज, असे कितीतरी संत साधक ज्यांनी शरीर त्याग केला पण त्यांचं सूक्ष्म शरीर अजूनही ॲक्टिव आहे, असे अनेक साधक या देशामध्ये, अनेक अशी स्थळं आहे ज्या ठिकाणी आपल्याला असा अनुभव येतो। या सिद्धींमध्ये अडकून जाऊ नये, पण त्यांची साधना इतक्या उच्च प्रतीची होती आणि त्यामुळे त्यांचा सूक्ष्म शरीर तिथे अजूनही ॲक्टिवेट असल्यामुळे त्यांच्या साधनेत त्यांनी ज्या ज्या सिद्धी मिळवल्या होत्या ज्यांचा त्यांनी उपयोग केला नाही, कारण त्यांचा उद्देशच नव्हता अशाचा उपयोग करणे, पण अजूनही तिथे सूक्ष्म शरीर असल्यामुळे त्या ठिकाणी कोणी लोक जाऊन नवस बोलतात, कोणी मनोकामना मागतात, कोणी डोकं ठेवून लौकिक जगतात प्रगती मागतात, त्यांना ते देऊन त्या त्या ठिकाणी ते सद्गुरू मोकळे करतात। तर या सर्व गोष्टी अजूनही घडतात, पण आपल्याला त्या सिद्धीशी काय काम आहे? कारण ते साधक, ते संत इतक्या उच्च प्रतीचे असतात की त्यांना काय काम? अर्जुना ऐक, देहाच्या देहातच तीनही भूतांचा असा लोप होतो। तीनही भूत म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, तीन प्रकारचे शरीर असतात, त्यांना तीन भूत म्हणतात। तर या देहाच्या देहातच त्या तिघांचाही लोप होतो। पृथ्वीला पाणी नाहीसे करते, पाण्याला तेज नाहीसे करते, तेजाला वायू हृदयामध्ये नाहीसा करतो आणि नंतर प्राणवायू एकटा उरतो आणि म्हणून ते शरीर फक्त वायुरूप होऊन जाते, पण तो शरीराच्या आकाराने असतो, मग तोही काही वेळाने निघून मूर्ध्वी आकाशामध्ये मिळून जातो। त्या साधकाचा देह खपलीसारखा कधी पडला कोणाच काही कळत नाही। ते वेळी कुंडलिनी हे भाष जाये, मारुत ऐसे नाम होय, परी शक्तीपण ते आहे जवन मिळे शिवो। मग जालंदर सांडी ककारांत फोडी, गगनाची पहाडी पैठी होय, ते ओंकाराची पाठी पाय देत उठा उठी, पश्यंतीची पावटी मागा घाली। पुढा तन्मात्रा अर्धवेरी आकाशाच्या अंतरी, भरती गमे सागरी सरिता जयशी। मग ब्रह्मरंध्री स्थिरावोनी, सोहम भावाचिया बाह्या पसरुनी, परमात्मलिंगा धावोनी आंगा घडे। ज्यावेळी फक्त वायुरूपच शरीर होत असते त्यावेळी कुंडलिनी ही भाषा संपते, म्हणजे तिचं नाव कुंडलिनी राहत नाही आणि कुंडलिनी नाव संपून तिला दुसरं नाव काय मिळते? मारुत। मारुत, मारुत म्हणजे वायू, मारुत असे नाव तिला मिळते। पण जोपर्यंत ती शिवाशी एक होत नाही तोपर्यंत तिचे शक्तीपण असतेच, म्हणजे तिची एनर्जी, तिची ऊर्जा, तिचा प्रकाश इतके वेळा उठतो बसतो, इतके वेळा उठतो बसतो तरीसुद्धा तिच्यामध्ये शक्ती ही शिल्लकच असते। आणि जोपर्यंत ही शक्ती शिवासोबत एक होत नाही, त्या परब्रह्मापर्यंत एक होत नाही, तोपर्यंत ही शक्तीपण तिचे टिकतेच। मग ती प्राणवायुरूप शक्ती जालंधर बंधाचे उल्लंघन करून टाळ्यावरती नऊ इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख म्हणून स्थान आहे त्याचा भेद करून मूर्ध्नी आकाशरूप पहाडावर जाऊन राहते। याचं एक्सप्लेनेशन थोडंसं देणे आवश्यक आहे, कारण आतापर्यंत ते हृदयापासून विशुद्धी चक्रापर्यंतची चर्चा सुरू होती। आता जालंधर नावाचा बंध आपल्या विशुद्धी चक्रात, म्हणजे आपल्या घशाची गळ्यामध्ये जे घाटी आहे त्या ठिकाणी एक बंध असतो, त्याला जालंधर बंध म्हणतात। त्या जालंधर बंधामुळे आणि तिथे आपले विशुद्धी चक्र आहे, हे विशुद्धी चक्र खूप महत्त्वाचे आहे, ह्याच्यावर नंतर सांगू कधी, पण त्या विशुद्धी चक्रापासून त्या जालंधर बंधाचे ते उल्लंघन करते, उल्लंघन करते म्हणजे पार जाते तिथून ती शक्ती, कारण तिच्यामध्ये शक्ती खूप उरलेली असते, मग ती कुंडलिनी तिथून वर निघते आणि जाऊन कुठे जाते? टाळ्यावरती नव इंद्रियांचे ऐक्य होण्याचे जे काकीमुख आहे, नव इंद्रियांचे ऐक्य आणि काकीमुख म्हणजे आपलं जे सहस्रार चक्र आहे, सहस्रार चक्रावर एक कमळासारखी रचना आहे, सहस्र दल कमळ तिथे आहे, त्या कमळाच्या सहस्र पाकळ्या, हजार पाकळ्या, त्या हजार पाकळ्याच्या कमळातली जी मध्यातली पाकळी असते ते उंच निघालेली असते आणि तिला काकीमुख म्हणतात. आणि त्या काकीमुख स्थानाचा ती मग भेद करते कुंडलिनी. कुंडलिनी म्हणजे आता ही एनर्जीच्या फॉर्ममध्ये कुंडलिनी त्या काकीमुख स्थानाचा भेद करून त्याला भेदून वर निघते. आणि वर काय आहे? मूर्ध्नी आकाशाचा पहाड आहे. मूर्ध्नी आकाश म्हणजे मी आधी बोललो आपल्या अवतीभोवती जे आभा मंडळ निर्माण झाले आहे त्या आभा मंडळाचा सर्वोच्च बिंदू जो असतो त्याला मूर्ध्नी आकाशाचा पहाड म्हणतात. त्या मूर्ध्नी आकाशाच्या पहाडावर जाऊन ही कुंडलिनी शक्ती तिथे बसते. पुढे काय होते? ती ओंकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. ती ओंकाराची पाठी पाय देत उठाउठी पश्यंतीची पावटी मागा घाली. आता इथे ओंकार कुठून आला? जो नाद सुरू होता जे नाद ब्रह्म तिथे ओमचा ध्वनी होताच आणि त्या ओमच्या ध्वनीवर पाय ठेवून मूर्ध्नी आकाश मूर्ध्नी आकाशाच्या वरती काकीमुख काकीमुखाचा पहाड पहाडावर वर ओंकाराचा शब्द आणि त्या ओंकाराच्या शब्दाच्या वर पाठीवर पाय देऊन पुढे पश्यंती वाणीची पायरी मागे टाकते. परा पश्यंती वैखरी तीन प्रकारच्या वाणी असतात जी आपण बोलतो. या वाणीचे तीन भेद असतात. जी आपल्याला ऐकायला सुद्धा येत नाही ती पश्यंती आणि ती पश्यंती वाणी. त्या पश्यंती वाणीची पायरी मागे टाकून ही कुंडलिनी शक्ती पुढे जाते आणि पुढे समुद्रात जशा नद्या मिळलेल्या दिसतात त्याप्रमाणे अर्धमात्रापर्यंतच्या ओंकाराच्या मात्रा मूर्ध्नी आकाशात मिळतात. आता या अर्धमात्रापर्यंतच्या ओमचे जर तीन भाग केले तर अ उ म शेवटला म याला अर्धमात्रा म्हणतात. अ हे मचा उच्चार शेवटला त्याला अर्धमात्रा म्हणतात. आणि त्या अर्धमात्राच्या ओंकाराच्या मार्फत त्या सर्व मूर्ध्नी आकाशात मिळतात. आणि मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी स्थिर होऊन अहम ब्रह्मास्मी ते ब्रह्म मी मैं एक पवित्र आत्मा हूं या भावनारूप बाहू पसरून त्वरेने परब्रह्म रूप लिंगाशी ऐक्य पावतात. म्हणून जे थोर मोठे साधक असतात अत्यंत उच्च अवस्थेला पोहोचल्यानंतर ज्यावेळी त्यांची कुंडलिनी त्यांची व्हायटल एनर्जी शरीरातली त्या कॉस्मिक एनर्जीसोबत एकरूप होऊ लागते तेव्हा आपोआपच त्यांचे दोन्हीही हात दोन्हीही खांदे दोन्हीही बाह्या वर निघू लागतात. जणू काय ती कुंडलिनी एखादं लहानसं लेकरू आपल्या आईकडे हात दाखवते आई मला कडेवर घे दोन्ही हात समोर करते अगदी त्या भावनेने ही कुंडलिनी शक्ती आपल्या दोन्ही बाह्या पसरून त्या मूर्ध्नी आकाशाद्वारे ते ब्रह्म मी या भावनेवरून परब्रह्म लिंगाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते. तव महाभूतांची जवनिक फिटे मग दोहोसी होय झटे तेथ गगना सकट आटे समरसी तिये पै मेघा चेनी मुखी निवडला समुद्र का ओघी पडिला तो मागुता जैसा आला पणपिया देवी पिंडा चेनिमिषे पदी पद प्रवेशे ते एकत्व होय तैसे पंडुकुमरा आता दुजे हन होते की एक चीहे आईते ऐशी विमंचने पुरते उरेचिना गगनी गगन लया जाये ऐसे जे काही आहे ते अनुभवे जो होये तो होनी ठाके. मग तिथे बाह्या पसरून ते ब्रह्मच मैं पवित्र आत्मा हूँ अशा भावनेनी जेव्हा कुंडलिनी परब्रह्म रूपलिंगाशी ऐक्य पावते तेव्हा पंच महाभूतांचा पडदा नाहीसा होऊन मग शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. शिव आणि शक्ती हे एक होतात आणि त्या ऐक्यात मूर्ध्नी आकाशासह सगळ्यांचा लय होतो. अशा प्रकारे आत्मा परमात्मा होऊन जातो, देह तादात्म्य संपुष्टात येते आणि तो साधक या देहातच मुक्त होतो. मेघांच्या द्वाराने समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून नदीच्या रूपाने जसे पुन्हा समुद्रास मिळते, तो समुद्रच नदीच्या रूपाने आपण आपणास मिळतो तसे हे होते. हे अर्जुना, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे जेव्हा शक्ती रूप टाकून शिवच शिवात मिळतो, तेव्हा ते एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणे होते. आता द्वैत होते की हे स्वरूप स्वतः सिद्ध एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही. याला द्वैत म्हणू की अद्वैत म्हणू हे सुद्धा कुणी एक्सप्लेन करावं, हे एक्सप्लेन करायला कोणी उरतच नाही. चिदाकाशात मूर्ध्नी आकाश लयास जाते. चिदाकाश म्हणजे ते परब्रह्म आणि मूर्ध्नी आकाश या आत्म्याचा उजेड. या मूर्ध्नी आकाशाचं जेव्हा चिदाकाशात मिलन होते, लय होतो, अशी जी काही स्थिती आहे ती अनुभवाने जो होईल त्यालाच ती प्राप्त होईल. माऊली सांगतात हे काही एक्सप्लेन करायची गोष्ट नाही आहे, जो अनुभवाने होईल त्यालाच हे कळेल, अनुभवाव्यतिरिक्त हे कोणाला काही कळू शकत नाही. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हा तू, जेणे संवादाची या गावा तू पैठी किजे. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्वधरी, ते पावे या वैखरी दुरी ठेली. भूलता मागिली कडे मकाराचे चियांगन मांडे, सडे या प्राणा साकडे गगनायता. पाठी तेथे चितो भासडला, तव शब्दाचा दिओ मावळला, मग तया ही वरु आटी भविन्नला आकाशाचा. आता महाशून्यांच्या डोही जेथ गगनासी चिठाओ नाही, तेथ तागा लागेल काई बोलाचा या. म्हणून त्या स्थितीचे वर्णन कोण करणार, आणि ते शब्दांनी सांगता येत नाही, आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. अर्थात जे शब्दांनी सांगता येत नाही तर तिच्याविषयी संवादहीन होणे किंवा संवादही होणे हे शक्य नाही. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. परापश्यंतीचं जिथे कुठे काही चालत नाही तिथे वैखरी काय सांगणार, कारण सांगण्याचा गर्व तर वैखरीला असतो ना. भुवईच्या मागच्या बाजूला म्हणजे आज्ञा चक्रात भुयांच्या मागच्या बाजूला मकाराचे स्वरूप राहत नाही, म्हणजे जी अर्धमात्रा अ म ओंकाराची जी अर्धी मात्रा मकार उरलेली असते ते सुद्धा शिल्लक राहत नाही. इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडते. नंतर तो प्राणवायू तेथेच त्या मूर्ध्नी आकाशामध्ये मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला. त्यानंतर शब्दाची गरज नाही, शब्द राहती नाही, शब्दही उमटती नाही, शब्द ऐकायला येत नाही. मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला, आकाश तत्वसुद्धा तिथे संपलं. आता परब्रह्मरूपी डोहामध्ये जेथे आकाशाचाच थांग लागत नाही तेथे मग या शब्दाचा या ओंकाराचा किंवा नाम नाव ढकलण्याच्या वेळूचा काही लागला गेल का, अशी ही स्थिती एकानी दुसऱ्याला देण्यासारखी नाही आहे, ज्याची त्यानेच ही प्राप्त करून घ्यायची आहे. इतक्या उच्च स्थितीचे गूढ वर्णन इथे चालू आहे. वेळेची मर्यादा झाली म्हणून आपल्याला इथे थांबावं लागेल. मंडळी, हे सर्व विश्लेषण करताना विवेचन करताना माझा स्वरसुद्धा कापतो, बरेचदा गहीवरून येते, त्यामुळे मी स्वराच्या बाहेर जातो, मला क्षमा कराल. उरलेला भाग आपण उद्या पाहूया, आज इथेच थांबू. पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।